अनायासी प्रगति की रिवाय आमच्या ठाण्याने कारण विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत.
चार पावलं दूर गेल्यानंतर लक्षात ठेवलं की अरे आपले शेजारी उभे आहेत ना, त्यांची उंची मोठी आहे, ते कंपास मिटीतल्या 6 इंची पट्टीने मोजता येणार
नाही,
ते अंतकरणाने मोजावे लागेल.
नागेश
ती उंची एकदा म्हणून साधी असते चक्का.
स्वतःचा जीव प्रसंगी धोक्यात घालून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता धावून जाता, याला म्हणतात शिवसेना.